नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. केंद्रीय वीज आनी नवीन आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांचे येजमानके खाला प्रधानमंत्र्यांच्या विविध मुखेल कार्यावळींच्या अंमलबजावणीची नियाळ बसका जाली. नशामुक्त समाज निर्माण करपाच्या संकल्पा सहित आयज नशामुक्त भारत अभियानाचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उक्तावण जालें. पणजी महापालिकेच्या 30 प्रभागा खातीर 11 मार्च 2026 मतदान जातलें. आनी नेट्सच्या पंप अँड सिस्टम्स इंडिया कंपनीच्या नव्या उत्पादन सुविधेचें औपचारीक उक्तावण गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जालें. आतां पुराय खबरो. केंद्रीय वीज आनी नवीन आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांच्या येजमानके खाला आयज गोमती जिल्लो सर्किट हाऊसांत प्रधानमंत्र्यांच्या विविध मुखेल कार्यावळींच्या एकूण अंमलबजावणीची नियाळ बसका जाली. हे बसकेक गोमती जिल्लो दंडाधिकारी रिंकू लाथेर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषभ आनी जिल्ल्यांतले सगळे संबंधीत विभागाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. ताचे आदीं मंत्र्यांनी गोमती जिल्लो रुग्णालयाक भेट दिली, जंय तांणी दुयेंती कडेन संवाद साधलो. तशेंच रुग्णालय अधिकाऱ्यां लागीं चर्चा केली. तेच प्रमाण भेटी वेळार मंत्र्यांनी गोमती जिल्लो दंडाधिकारी कार्यालयांत नव्यान बसयल्ल्या सौर उर्जा प्रकल्पाचें उक्तावण केलें आनी जिल्ल्यांतल्या जवाहर नवोदय विद्यालयाक भेट दिली. आढावो बसके उपरांत माध्यमां कडेन उलयतना नायक हांणी म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देश 2047 मेरेन विकसीत राष्ट्र जावपाच्या ध्येया कडेन वाटचाल करता आनी गोमती जिल्लो मुखेल कार्यावळी राबोवपाची तोखणायेची कामगिरी करता, अशें मंत्री श्रीपाद नायक हांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. गोमती जिल्ल्याच्या 2 दिसांच्या भेटेर मंत्र्यांनी ब्रेस्तारक माता त्रिपुरेश्वरी मंदिराक भेट दिली. फुलकुमारी हांगा अंगणवाडी केंद्र क्रमांक 1, माताबारी क्लस्टर लेव्हल फेडरेशन आनी माताबारी ग्रामपंचायत अंतर्गत युनिट, दक्षिण माताबारी ग्रामपंचायती खाला अगरबत्ती उत्पादन युनिट आदींक भेट दिली आनी पीएम कुसुम येवजणेच्या लाभार्थ्यां कडेन संवाद सादलो. नशामुक्त समाज निर्माण करपाच्या संकल्पा सयत आयज बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत नशामुक्त भारत अभियानाचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उक्तावण जालें. घुंवळे वखदां आड जागृताय, घुंवळे वखदांक प्रतिबंध आनी नशामुक्त समाज निर्माण करपाच्या कार्यावळींनी वांटो घेवपाक समाजाक प्रोत्साहीत करपाच्या उद्देशान भारत सरकाराच्या समाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालयान गोंय सरकाराच्या पालवान ड्रग मुक्त भारत अभियाना खाला भव्य भौशीक कार्यावळ आयोजीत केली. 15 ऑगस्ट 2020 देशांत राष्ट्रीय पांवड्यार नशामुक्त भारत अभियानाक सुरवात जाल्ली. नशामुक्त भारत निर्माण करपा खातीर ह्या अभियाना खाला देशभरांत व्हड संख्येन भौशीक उपक्रम चालू आसात. अभियानाचे उक्तावण केले उपरांत उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले,
मुक्त भारत करपा खातीर सोशल वेलफेअर मिनिस्ट्री आसतली, एंटी नार्कोटीक सेल आमचे पुलीस डिपार्टमेंट आसतले, एड्युकेशन डिपार्टमेंट आसतले किंवा आमचे एनजीओज आसतले जे ह्या नशामुक्त भारतात आमच्या बरोबर पार्टिसिपेट जाता. रिहॅबिलिटेशन सेंटर आसतली पुराय गोंयांतल्यान. हो नशामुक्त गोवा करपा खातीर हाच्या अंतर्गत सदोदीत कार्यरत आसा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार विकसीत भारत 2047 संकल्पा सयत नशामुक्त राष्ट्र निर्माण करपाच्या उद्देशान वावर करता. नशामुक्त भारत अभियानात युवकांचो सहभाग म्हत्वाचो आशिल्ल्याचे मुखेलमंत्र्यांनी सांगले. भारतांत 2 दशकां सुरू जाल्ल्या कार्यावळींची परब मनयतना नेट्स पंप अँड सिस्टम्स इंडिया कंपनीन आयज गोंयच्या वेर्णा उद्देगीक इस्टेट वाठारांत आशिल्ल्या आपल्या नव्या उत्पादन सुविधेचें उक्तावण केलें. ह्या सुविधेचें औपचारीक उक्तावण गोंयचे मानाधिक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उद्देग मंत्री मोहीन गुदिन्हो तशेंच गोंय उद्देगीक उदरगत महामंडळचे वडील अधिकारी हांच्या हजेरींत ह्या सुविधेचें औपचारीकपणान उद्घाटन केलें. हे वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी म्हळां,
द न्यू फेसिलिटीज मार्क द नेक्स्ट फेज ऑफ दॅट जर्नी फ्रॉम द स्टेट प्रॉस्पेक्टिव्ह द इन्व्हेस्टमेंट लाईक दिस इट इज कॅरी द रियल व्हॅल्यू. आय अंडरस्टँड दॅट दिस न्यू डेव्हलपमेंट ऑन द 45,000 स्क्वेअर मीटर ऑफ द साईट विल बी द सबस्टेन्शियली एक्सपांड द मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी अँड क्रिएट अराउंड द 100 न्यू जॉब्स फॉर मेनी गोवन फॅमिलीज. अपॉर्च्युनिटीज लाईक दिस मेक्स अ डायरेक्ट डिफरन्स. Equally important is the strong focus on the sustainability in this facility.
हे गुंतवणुकेक लागून उच्च दर्जाच्या उत्पादनाचे विश्वासपात्र केंद्र म्हणून गोयची सुवात घडमूट जाता, असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या केंद्रीय येवजण्यांच्या वावराचो नियाळ घेवपा खातीर स्थापन केल्ले जिल्हो उदरगत समन्वय आणि निरीक्षण समितीची म्हळ्यारच दिशा समितीची तिसरी बसका आयज मडगांवच्या जिल्होधिकारी कार्यालयांत जाली। राज्यसभा खासदार सदानंद शेट तणावडे हांणी हे बसकेची येजमानकी चलयली। ह्या वेळार वेगवेगळ्या येवजण्यो चालीक लावपाच्या कामाचो नियाळ घेतलो। दक्षिण गोंय जिल्होधिकारी एग्ना क्लिट्स हांणी आयज वेगवेगळ्या खात्यांतल्या अधिकाऱ्यांची आनी थळाव्या स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची बसका घेतली। अशी बसका 3 महिन्यांनी एक फावट जाता अशी माहिती तानावडे हांणी उपरांत दिली। केंद्रान जिल्ह्यांत चालीक लायिल्ल्या येवजण्यांचो फाटपुरावो करप आनी ह्यो येवजण्यो चालीक लावपाक कसल्यो अडचणी आसात काय ना हाचेर बसकेंत चर्चा जाली। ह्या येवजण्यांचो फायदो लोकां मेरेन पावचो हे खातीर कसले उपाय करचे हाचेरूय ह्या वेळार मार्गदर्शन जाले। बुन्याद आनी खांबे उबारून जाल्ल्यान गवणाळे पुलाचें सुमार 70% काम पुराय जालां। पिलाराचेर स्लॅब घालपाचो वावर बेगीनच सुरू जातलो अशी माहिती गोंय मुळाव्या साधन सुविधा उदरगत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली। थळावे आमदार राजेश फळदेसाय हांचे सयत GSIDC आनी कोंकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कामाची पळोवणी केली। रस्तो दुरुस्त करपासयत सुरक्षेचे उपाय घेवपाचे आदेश अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांक दिल्या। पुलाच्या कामाची गती योग्य आसा। 60-70% काम पुराय जालां। आता खांब्यांचेर स्लॅब घालपाचें काम सुरू जातलें। स्लॅब घातले उपरांत वयर रस्तो करचो पडटलो। मार्च एप्रील मेरेन पुराचें काम पुराय जालें जाल्यार मे म्हयन्यांत रस्त्यांची कामां जातलीं अशें आमदार राजेश फळदेसाय हांणी सांगलें। गोंय सरकाराच्या कृशी संचालनालयाचे वतीन आयतार 1 मार्च 2026 दिसा सुर्ला वाठारांतल्या नारायणदेव देवस्थानांत कृशी मेळावो आनी शेतकार गौरव सुवाळो जातलो। सकाळी 10 वरांचेर सुरू जावपी कृशी मेळाव्याच्या कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले। ह्या वेळार मुखेलमंत्र्यांचे हस्तुकीं सामुदायीक शेती प्रकल्पाचें उक्तावण जातलें। तशेंच शेतकारांक पुरस्कार भेटयतले। ह्या मेळाव्यांत मुखेलमंत्री श्री नारायणदेव शेतकरी संघटना सुर्ला, माऊली शेतकरी संघटना मेणकुरें, कांतोर खाजन शेतकरी संघटना आमोणा आनी कोलें खाजन शेतकरी संघटना कुडणे ह्या शेतकरी संघटनांच्या शेती लागवड प्रकल्पांचो शुभारंभ करतले। खेळांत आदली आय लीग सर्त म्हळ्यार आतांची इंडियन फुटबॉल लीग सर्त आयज सावन सुरू जाता। अंदूचे हे सर्तीन गोंयच्या एकमेव धेंपो स्पोर्ट्स क्लबा सयत देशांतल्या 10 पंगडांचो आस्पाव आसा। हे सर्तींत आस्पावीत जाल्ल्या पंगडां मजगतीं देशांतले नामदारी FC, ऐजॉल FC, चानमारी FC, गोकुळम केरला, डायमंड हार्बर, श्रीनिधी डेक्कन, शिलाँग लाजोंग, राजस्थान युनायटेड, धेंपो स्पोर्ट्स क्लब आनी रियल काश्मीर आदी 10 पंगडांचो आस्पाव आसा। हे सर्तींत आयज उक्तावणा उपरांत 2 खेळ जातात। तातूंत लुधियानांत नामदारी FC आनी ऐजॉल FC पंगडां मदीं जाल्यार ऐजॉलांत चानमारी FC आनी केरळाच्या गोकुलम पंगडां मदीं खेळ चालू आसात। इंडियन फुटबॉल लिगांत आस्पावीत जाल्ल्या गोंय राज्यांतल्या एकमेव धेंपो स्पोर्ट्स क्लबाचो पयलो खेळ गोंयांत 1 मार्चाक जातलो। हो खेळ धेंपो स्पोर्ट्स क्लब आनी रियल काश्मीर पंगडां मदीं खेळयतले। फाटल्या वर्सा धेंपो स्पोर्ट्स क्लबान सर्तींत 29 गूण मेळयत 26 सुवात मेळयिल्ली। ते आदीं धेंपो स्पोर्ट्स क्लबान 2007-08, 2009-10 आनी 2010-11 ह्या वर्सा सर्तींतले वस्तादपण जोडिल्लें। आनी आतां हवामान। पणजी वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण पणजेंत कमाल तापमान 33.6° सेल्सियस नोंद जाला जाल्यार उण्यांत उणे 21° सेल्सियस नोंद जाला। आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो। केंद्रीय वीज आनी नवीन करणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांचे येजमानके खाला प्रधानमंत्र्यांच्या विविध मुखेल कार्यावळींच्या अंमलबजावणीची नियाळ बसका जाली। नशामुक्त समाज निर्माण करपाच्या संकल्पा सयत आयज नशामुक्त भारत अभियानाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उक्तावण जाले। पणजी महापालिकेच्या 30 प्रभागा खातीर 11 मार्च 2026 मतदान जातले। नेट्स पंप अँड सिस्टम्स इंडिया कंपनीच्या नव्या उत्पादन सुविधेचें औपचारीक उक्तावण गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जालें। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार।